नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. 2024 वर्स सोंपले. 2025 वर्साक लोकांनी दिलो उर्बेभरीत येवकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी लोकांक नव्या वर्साच्यो शुभेच्छा दिल्या. नवनिर्माण आनी धैर्य दाखोवपी असंख्य प्रेरणादायक जीवन प्रवासांनी भरिल्लो भारत देश अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. नव्या वर्सा देशांतल्या जायत्या वाठारांनी थंडीची ल्हारां येवपाची हवामान खात्याची शिटकावणी. आतां पुराय खबरो. 2024 वर्स सोंपले. 2025 वर्स सुरू जालां. सगळ्यांक नव्या वर्साच्यो शुभेच्छा. राती गोंयासयत देशभरांत नव्या वर्साक येवकार दिवपाक तरेतरेच्या कार्यावळींचे आनी मैफलींचे आयोजन केल्ले. रातची 12 वरां जातात लोकांनी फोग फोगोट्यांच्या गडगडाटान नव्या वर्साक येवकार दिलो आनी एकामेकांक शुभेच्छा दिल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 2025 नव्या वर्साच्यो लोकांक शुभेच्छा दिल्या. नवे वर्स सगळ्यांच्या जिवितांत नवी आशा, सपना आनी आकांक्षांची सुरवात करतले अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी आपल्या संदेशांत म्हणलां. नव्या वर्साच्या निमतान लोकांक आपली इत्सा पुराय करपा खातीर नव्यान उर्बेन मुखार वचपाची संद मेळटा अशें तांणी सांगले. समाजाक आनी राष्ट्राक एकचार आनी उत्कृश्टतायेच्या मार्गाचेर व्हरपा खातीर नव्या वर्साक खोशयेन आनी उमेदीन येवकार दिवचो अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळां. उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी सगळ्या नागरिकांक 2025 नव्या वर्साच्यो शुभेच्छा दिल्या. लोकशाय मुल्यांची सांबाळ करून राष्ट्राक पयल्या सुवातेर दवरपाची संकल्प करून उपराष्ट्रपतीन आपल्या संदेशांत लोकांक निर्धारान मुखार वचपाक सांगले. 2047 वर्सा विकसीत भारताकडे वाटचाल करतना संविधान निर्मात्यांची संकल्पना पुराय करपा खातीर नागरिकांनी स्वताक समर्पित करचे अशें तांणी आवाहन केलें. भारत पॅसिफिकांत स्थिरताय, प्रगती आनी समृद्धी खातीर क्वॉड ही म्हत्वाची शक्त अशें परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत डॉ जयशंकर हांणी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पॅनी वॉंग, जपानाचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया आनी युएसएचे परराष्ट्र सचीव एंटनी ब्लिंकन हांचे वांगडा ह्या वाठाराच्यो गरजो भागोवपा खातीर आपले वचनबद्धतेची पुष्टी केली. क्वॉडच्या 20व्या वर्धापन दिसा निमतान क्वॉड परराष्ट्र मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात म्हणला की आपत्तीक फुडो करपाक आपत्कालीन प्रतिसाद म्हूण जे सुरू जाले ते पुराय भागीदारीत वाडले. तशेंच क्वॉड देश आतां भारत पॅसिफीक हुपून आनी भागीदारांक घेवन एकठांय काम करतात. हवामान बदल, कर्करोग आनी महामारी आड झुजप, ते दर्जेदार मुळावी बांदावळ, आतंकवाद विरोधी यत्न आनी सायबर सुरक्षा अशा गुंतागुंतींच्या आव्हानांक ते हाताळटात. सुनामीचो परिणाम जाल्ल्या लाखांनी लोकांक मजत करपा खातीर 4 देशांनी भारत पॅसिफीक वाठारांतल्या 40,000 परस चड आपत्कालीन प्रतिसाद दिवपी आनी हेर भागीदारांचे योगदान दिल्ल्याचे निवेदनात म्हणला. ह्या वाठाराच्या फुडाराच्या गरजांक प्रतिसाद दिवपा खातीर क्वॉड एकठांय येवन वावुरपाक वचनबद्ध आसा अशें तांणी सांगले. क्वॉड हो ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आनी युनायटेड स्टेट्साचो एक पंगड आसून 2004 वर्सा हिंद महासागरांत जाल्ल्या भुंयकाप आनी सुनामीच्या प्रतिसादात प्रभावित लोकांक मजत करपाक एकठांय आयिल्ले. नवनिर्माण आनी धैर्य दाखोवपी असंख्य प्रेरणादायक जीवन प्रवाशांनी भरिल्लो देश प्रतिभेचे शक्ती केंद्र अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत मोदी हांणी ग्रीन आर्मीची देख दिवन तांच्या अग्रगण्य कार्याची प्रेरणा म्हूण तोखणाय केली. ग्रीन आर्मी हो वाराणसीतल्या देवरा हांगाच्या दृढ निश्चयी बायलांचो पंगड आसा जो ड्रग्स आनी जुगार हांचे आड जागृताय करतात, दरेक चलयेचो जल्म उत्सव म्हूण मनयतात आनी हुंड्या आड झुजतात. चप्पल तयार करपाच्या कारखान्याच्या स्थापनेपासून ह्या गटाचो प्रवास सुरू जालो. तांणी पयली चपलांची जोडी प्रधानमंत्र्यांक धाडली. कांय दिसांनी ह्या पंगडाक मोदी हांचे कडल्यान तोखणायेचें पत्र मेळ्ळें, जातूंत तांणी ह्या पंगडाविशीं आपलो अभिमान व्यक्त केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. आतां मुखावेल्यो खबरो. तमिळनाडूत प्रतिष्ठीत पर्यटन स्थळ कन्याकुमारीन आपल्या मुकुटात आनीक एक रत्न जोडला. दर्यावेल्या भारताच्या पयल्या कवचेच्या पुलाचे हांगा उक्तावण जाले. तमिळनाडूचे मुखेलमंत्री एम के स्टॅलिन हांणी 133 फूट उंचायेची संत तिरुवल्लुवर पुतळो आनी विवेकानंद रॉक स्मारकाक जोडपी कवचेच्या पुलाचे अनावरण केले. ह्या पुलाक लागून पर्यटकांक स्थळां मदीं वतना ल्हारांचो आनंद घेवंक मेळटलो आनी सकयल दर्या ल्हारां पळोवंक मेळटली. 730 कोटी रुपया खर्चून बांदिल्ल्या ह्या 77 मीटर लांब पुलाचे उक्तावण तिरुवल्लुवर पुतळ्याच्या रुपया महोत्सवाच्या उत्सवाचो एक भाग म्हणून केले, ज्याका आता राज्य सरकारान बुद्धीचो पुतळो अशे नामकरण केला. आकाशवाणी न्यूज आपल्या खास इयर एंडर मालिकेत 2024 वर्षाची झलक घेऊन येता. आयज आमी नव्या आनी नवीकरणीय उर्जा मंत्रालयाच्या मुखेल उपक्रमांचेर आनी कृतीचेर एक नदर मारतले. भारताच्या उर्जा परिदृश्यांत बदल घडून हाडपाचे दिकेन सरकारान 2024 वर्सा आपलो उल्लेखनीय प्रवास चालू दवरलो. ही प्रगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी थारायिल्ल्या पंचामृत मोखींच्या अनुषंगान 500 गिगावॉट बिगर जीवाश्म इंधन उर्जा मेळोवपाच्या भारताच्या वचनबद्धते प्रमाण आसा. भारतान सप्टेंबर 2024 वर्सा वट्ट स्थापन केल्ल्या नवीकरणीय उर्जा क्षमतेचो 200 गिगावॉट पावंडो हुपला, जो फाटल्या वर्सा परस 14% वाडला. फेब्रुवारी 2024 वर्सा सरकारान 1 कोटी घरांनी छप्पराचेर सौर पॅनल लावपा खातीर पीएम सूर्य घर मुफ्त बिजली येवजण सुरू केली. भारताची संचयीत स्थापना केल्ली सौर उर्जेची क्षमता 94 गिगावॉट परस चड जाल्या. जीवाश्म इंधनाची आयात 1 लाख कोटी रुपया उणी करपा खातीर आनी 2030 मेरेन कार्बन उत्सर्जन 50 लाख मेट्रीक टन उणे करपा खातीर 600 कोटी रुपयांचे राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केल्ले. नव्या वर्सा देशातल्या जायत्या वाठारांनी थंडीची लारा येवपाची शक्यताय आसा. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 ते 3 दिसांत अस्तंत हिमालयाच्या वाठारांत शिपडून पावस आनी बर्फ पडपाचो अदमास काडला. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आनी उत्तर प्रदेशांत थंडीच्या हवामानाची परिस्थिती अपेक्षीत आसा. फुडल्या 2 ते 3 दिसांत हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा हांगा रातच्या वेळार आनी सकाळी दाट धुके पडपाची शक्यताय आसा, असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उत्तराखंड, राजस्थान आनी हिमाचल प्रदेशांत अशीच परिस्थिती अपेक्षीत आसा. मन्नारचे आखात, कोमोरीन क्षेत्र, लागसरचो मालदीव वाठार, श्रीलंकेची दर्यादेग आनी लागसरच्या बंगालच्या नैऋत्य खाडीचेर वाऱ्यासयत वादळी हवामान अपेक्षीत आसा. हवामान खात्यान नुस्तेमाऱ्यांक ह्या वाठारांत वच्चे न्हय असो सल्लो दिला. फुटबॉलांत संतोष ट्रॉफी खातीर काल हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमाचेर जाल्ल्या फायनलींत रॉबी हन्सदान निर्णायक गोल केल्ल्यान अस्तंत बंगालान 33वी राष्ट्रीय फुटबॉल सर्त जिखली. 12 गोल करून सर्तीतलो सर्वोच्च स्कोरर आसलेल्या गोलंदाज हंसदाक सामनावीर आनी टुर्नामेंटाचो सर्वोत्तम खेळाडू अशे दोनूय पुरस्कार फावो जाले. वर्ल्ड ब्लिट्स बुद्धीबळ चॅम्पियनशीप 2024त काल न्यूयॉर्कांत निमाणी मॅच बरोबरीन सोंपतकच मॅग्नस कार्लसन आनी इयान नेपोमनियाची हांणी विजेतेपद विभागून घेतले. बायला विभागांत चीनाची झू वेनजून हिणे फायनलींत आपल्याच देशांतल्या लेई टिंगजीक पराभूत करून जागतीक ब्लिट्स चॅम्पियनशीप जिखली. बाद फेरीत भारताची एकमेव आर वैशालीन उपांत्यपूर्व फेरीत चीनाच्या झू जिनरा आड पराभवान सुरवात केली. उपांत्य फेरीत तिका चीनाच्या झू वेनजून कडच्यान एकतर्फी हार खावची पडली. 2024 हे वर्स भारतीय अंतरिक्ष क्षेत्रा खातीर महत्वाचे अशे प्रधानमंत्री कार्यालयातले अणुउर्जा आनी अंतरिक्ष राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले. नवी दिल्लींत प्रसारमाध्यमांक म्हायती दितना सिंग हांणी सांगले की वर्साच्या पयल्या दिसाची सुरवात एक्स्पोसॅटाच्या प्रक्षेपणान जाली, उपरांत आदित्य L1 मिशनाक ताच्या लक्षीत प्रभामंडळ कक्षेत समाविष्ट केलो. देशांत ऑगस्टात पयलो राष्ट्रीय अंतरिक्ष दीस मनयलो, तर काल स्पेडएक्स मिशन इस्रोन सुरू केले. मजगती गगनयानाच्यो जायत्यो चाचण्यो जाल्यात. चाचणी जवळजवळ पुराय जाल्या आनी फुडल्या वर्सा केन्ना तरी बायल रोबोटा वांगडा ड्रेस रिहर्सल जातली अशें डॉ सिंग हांणी सांगलें. स्पेडएक्स मिशन सुरू करप हो भारतान डॉकिंग तंत्रगिन्यानाचो हातांत घेतिल्ल्या पयल्या प्रयोगापैकी एक प्रयोग. अंतरिक्ष डॉकिंग प्रणालीचो वापर गगनयान आनी भारताच्या स्पेस स्टेशन प्रोग्रामाच्या उपरांच्या कांय भागांनी जातलो. हे पुरायपणान स्वदेशी तंत्रज्ञान आनी देखून ताका भारतीय डॉकिंग तंत्रज्ञान अशें योग्य नांव दिलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आत्मनिर्भर भारत मंत्राप्रमाण हे आसा अशें तांणी सांगले. इस्रो पंगडाक अभिमानास्पद कामगिरी खातीर तांणी परत एक फावट तांकां परबी दिली. आतां खबरो सोंपोवच्या आदी परत एक फावट मुखेल खबरो. 2024 वर्स सोंपलें. 2025 वर्साक लोकांनी दिलो उर्बेभरीत येवकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी लोकांक नव्या वर्साच्यो शुभेच्छा दिल्या. नवनिर्माण आणि धैर्य दाखोवपी असंख्य प्रेरणादायक जीवन प्रवासांनी भरिल्लो देश प्रतिभेचे शक्ती केंद्र असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. नव्या वर्सा देशातल्या जायत्या वाठारांनी थंडीची लारा येवपाची हवामान खात्याची शिटकावणी. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.